कारण आमचा सगळा प्रयत्न जो चाललेला आहे सगळ्या प्रयत्नाचा मूळ पाया शेवटी आमचा शेतीवरती आहे. आणि माफ करा, मी आता वेगळ्या पद्धतीने शेती संबंधाने बोलू इच्छितो. मी एका जबाबदारीच्या सरकारमधल्या जागेवरती असल्यामुळे मी टीका करतो तेव्हा कुठल्या तरी एखाद्या तात्पुरत्या प्रश्नाने मूलभूत दृष्टीने मी टीका करायचा प्रयत्न करतो. तर सामान्यतः हा अनुभव सगळ्यांच्या मनाशी आलाय की शेतीच्या उत्पादनाचा प्रश्न हिंदुस्थानचा, माफ करा, मी राज्यासंबंधानं बाळासाहेब देसाई इथं बसले आहेत. त्यांनी गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आत्ताच त्यांना धन्यवाद दिले आहेत आणि मी त्या धन्यवादाला आणखी जोराचा पाठिंबा देतो. त्यांनी शेतीचं काम जे काम हाताशी घेतलं ते काम मनापासून चांगलं करणार बाळासाहेबांचा स्वभाव आहे, वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मी जे बोलतो त्याचा प्रश्न कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट दृष्टीने बोलत नाहीये. हा सगळा आधी उत्साह असाकरता करतो, नंतर त्याला अर्थ येऊ नयेत म्हणून. पण एक गोष्ट निश्चित आहे की अजूनही शेतीच्या उत्पादनाच्या प्रश्नाने आमच्या देशामध्ये जेवढी गती मिळाली तेवढी काही मिळालेली नाही. कुठं कुठचं काहीतरी विचार केला पाहिजे राय, कारण हा काही एका राज्याचा एका सरकारचा एका धोरणाचा काही प्रश्न असं नव्हे. काहीतरी एक आमच्या पद्धतीमध्ये विचारामध्ये कामामध्ये यंत्रणेमध्ये शासनामध्ये किंवा सगळ्या एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये कुठेतरी आम्हाला कमतरता आहे ती आम्हाला शोधून काढली पाहिजे, ती बदलली पाहिजे. ही बदलल्याशिवाय शेतीच्या उत्पादनामध्ये एक जेवढी गतिमानता अजून यायला बसली अजून येत नाही, गोष्ट निश्चित आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो इथे मेळावा जो जमला आहे आपला शेतकरी मेळावा, तो अशा अनेक प्रयत्नापैकी एक नवीन वैचारिक प्रयत्न आहे अशी माझी स्वतःची भावना आहे. तो किती यशस्वी झाला किती अयशस्वी झाला त्याच्या गुणागुणावरती मी चर्चा करू इच्छित नाही. हाच एक मार्ग आहे असा माझा दावा नाही, पण असे अनेक प्रयत्न केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही या संबंधाने माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला माहित असा हा एक चांगला मार्ग आहे अशी माझी खात्री झाली होती. म्हणून या शेती मेळाव्यांच्या कल्पनेला नुसतं मेळाव्यांच्या कल्पनेला त्याच्या पाठीमागची संघटनाचा प्रश्न महत्वाचा. मग या खेपेला हा सगळा मेळावा शेतीचा मेळावा आहे असा आमचा दावा नाही. हे निवडक महाराष्ट्रात आणले छोटे छोटे कार्यकर्ते निळे शर्ट घातलेले जे आहेत ते आणि न निळे शर्ट घालणारे सुद्धा अनेक काही प्रमुख कार्यकर्ते आहेत ते असे आलेले आहेत. आम्ही गेली 2 वर्ष 1960 साली 61 साली सोलापूरला नगरला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून फार मोठे 2-3 लाखाचे मेळावे केले. पण या खेपेला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काही विचार करायचा. याच्या पाठवण्याची कल्पना काय, कल्पना खरी ही आहे की निव्वळ आता आम्हाला एक राजकीयदृष्ट्या शेतीकडं शेतकऱ्या संबंधाने नुसतं बरं बोलून घ्या भागणार नाही. चांगली गोष्ट आहे की तो शेतकरी सुखी तर जग सुखी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहे. प्रश्न असा आहे की शेतीकडे पाहण्यासाठी एक आम्हाला तिथे एक वेगळा विचार करण्याची आज गरज आहे. शेती संबंधी कार्यक्रम आपण त्यासाठी काही विराळी यंत्रणा एका पद्धतशीर काही एका नव्या दृष्टिकोनात बांधल्याशिवाय शेतीचा प्रश्न आमचा काही सुटणार नाही. निव्वळ काहीतरी सरकारची काहीतरी मदत तगाईचं कर्ज मिळणारा पैसा त्याचा उपयोग म्हणून काही झालेल्या गोष्टी प्रयत्न ह्या ठीक गोष्टी आहेत. उत्पादनासंबंधीची त्याची स्वतःची एक जिद्द एक काहीतरी एक उत्पादक स्वरूपाचा धंदा करण्याची एक धंदेवाईक दृष्टी त्याकरता नवीन तऱ्हेचे प्रयत्न करण्याची नजर त्याकरता नवी साधनं वापरण्याची तयारी जुने सामाजिक दृष्टिकोन सोडून प्रसंग पडला तर सहकारी तत्वासारखी तत्व स्वीकारण्याची मनाची एक क्रांतिकारक तयारी ह्या अनेक प्रश्नांची एकमेव अशी शक्ती एकत्र केल्याशिवाय शेतीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. आणि त्यातला हा एक मार्ग आहे. यामध्ये खरं असं आहे की शेतीचा निव्वळ विचार करणारी गावातली असतील अशी माणसं निर्माण केली पाहिजे आहेत. आणि तरी त्यांनी आपापल्या गावागावाचा शेतीचा कार्यक्रम केला पाहिजे, व्यक्तिशाली केला पाहिजे, गावागावांचा केला पाहिजे, विभागाविभागांचा केला पाहिजे. आणि निव्वळ ते काम आणि त्या कार्यक्रमाचा विचार करणारी अशी एक शेतकऱ्यांची संघटना महाराष्ट्रात जर असली त्याला काही राजकीय ध्येय असता कामा नये, त्याचा राजकीय ध्येया पाठवून काही गडबड असता कामा नये. निव्वळ या एका कामाकरता प्रयत्न करणं अशा तऱ्हेची दृष्टी ठेवून काम करणाऱ्या माणसांची त्याला कार्यक्रम देण्याची अशी एक संघटना महाराष्ट्रामध्ये उभी राहावी हा करायच्या पाठीमागचा प्रयत्न. आणि असा प्रयत्न जर झाला तर माझ्या कल्पनेने जो प्रयत्न तुम्हाला मला करायचा त्यातलं एक पहिलं पाऊल पडणार आहे अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि म्हणून हे काम महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे ते काम सुरू तर चांगलं झालेलं आहे, पण सगळीच कामं चांगली सुरू होतात. प्रश्न असा आहे की या कामाला गती कशी आणली जाणार आहे. आणि म्हणून इथं आज शेती मंत्री हजर आहेत. आज या कामाचे प्रवर्तक आणि त्याचे मार्गदर्शक माझे मित्र श्री शंकरराव मोहिते हजर आहेत. या सगळ्या मंडळींची होती जबाबदारी आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये निव्वळ संघटना उभी करतात, या संघटनेनं आपण काहीतरी काम उभं करू शकतो अशा तऱ्हेचा प्रत्यय आज आणण्याची गरज आहे. ही जर परिस्थिती निर्माण झाली की कुठलेही नवीन मार्ग काढले तर ते उपयोगी पडत नाहीत अशा प्रकारचा जर एक अविश्वास लोकांच्या मनामध्ये जर निर्माण झाला तर मी आपल्याला सांगू इच्छितो सगळ्या क्रायसिसमध्ये ते सांगतात द वर्स्ट क्रायसिस इज द क्रायसिस ऑफ कॉन्फिडन्स. स्वतःच्या प्रयत्नावरती स्वतःच्या विश्वासासंबंधी जर अविश्वास निर्माण झाला, स्वतःच्या सामर्थ्यासंबंधाचा जर मनामध्ये अविश्वास निर्माण झाला, सगळं काम संपून जात. तसं आता हा प्रयत्न आहे, हा एक मार्ग आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हा कुठलंही काम हे असं निव्वळ कोणी सांगू नये, कुणीतरी ते स्वतःचं काम मानल्याशिवाय कधी काम घडत नाही. गौरव पाटलांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये काम केलं, त्या इतर काही गोष्टी करत असत पण त्यांचं एकमेव काम होतं शिक्षण प्रसार करण्याचं काम. तसं आज या शेतीच्या उत्पादनाच्या प्रयत्नामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती एक प्रकारे एक नवीन दृष्टी देऊन काम करण्याची निव्वळ तेच आपलं काम आहे. या एका प्रयत्नामध्ये जिद्दीने लागणारी माणसं जर 10-5 निर्माण झाली त्यांची गरज आहे आज. पण हा आहे आज एक महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची नवीन जाणीव निर्माण झाली मी पाहतो. महाराष्ट्र राज्याच्या या जन्मानंतर विशेषतः या सहकारी चवीची महाराष्ट्रातली प्रगती फार चांगली प्रगती आहे आणि विशेषतः सहकारी कारखानदारीचा जो प्रयोग झाला त्यामुळं एक नवीन तरीची आकांक्षा निर्माण झालेली आहे. परंतु ती आकांक्षा परत परत एकाच मागाला चालली की मला भीती वाटते. त्या सहकारी कारखान्याशी झाल्यानंतर हल्ली जिकडे जावं तिकडे सहकारी साखर कारखान्यांचीच मागणी उभी राहते. एकदा ते पळायला लागले म्हणजे पुन्हा कोणी नाव घेणार नाही की त्याची पुन्हा भीती वाटायला लागते. तेव्हा परंतु ह्या सगळ्या वेगळ्या प्रयत्नांचा एक वापर करून त्या मार्गाला लागणारी अशी माणसांची, कार्यकर्त्यांची, समाजसेवकांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे, भारताला अत्यंत गरज आहे. आणि म्हणून मी आशा करतो माझी या चवळीच्या पाण्याची मी कबूल केलं इथं या मेळाव्याला यायचं. पण हा एक मनातला विचार आपल्याशी बोलायचं निव्वळ तुम्ही चांगले मी चांगले, तुमचं काम मोठं माझं काम बरं, स्वतः फार मोठं म्हणता येते म्हणून बरं म्हटलं पाहिजे. अशा एकमेकाच्या स्तुती करता मी आलो नाही. मी या चवळीचा पाठपुरावा करणारा माणूस आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या वैचारिक शक्तीवरती, त्यांच्या संघटना शक्तीवरती माझा विश्वास आहे. म्हणून मी अशी आशा करतो की निव्वळ एक नवीन काम निघाल्याचा अर्थ नव्हे, परंतु मला अशी आशा वाटते की या एक संघटना म्हणजे त्यातलं एक पहिलं पाऊल आहे. परंतु एक क्रांतिकारक जे जीवन बनलं पाहिजे असं वाटतं की शेतीचं उत्पादन वाढत नाही आज जास्ती सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे, सगळ्या शासनातल्या मंडळींनी घेतलेली आहे. तिला काहीतरी एक प्रकारचा धक्का देण्याचं काम, तिला काहीतरी एक मार्ग दाखवण्याचं काम हे अशा प्रयत्नात बनलं पाहिजे. म्हणून मी असं मानतो की शेतीची उत्पादन क्षमता वाढवून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या क्रांतिकारक प्रयत्नाला तयार करण्याकरता नवीन मार्गांची जी गरज आहे ते नवीन मार्ग शोधणारी ही तुमची संघटना म्हणजे एक लॅबोरेटरी असं मी मानतो. तुम्ही जे प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नातून हे सिद्ध झालं पाहिजे आहे आणि म्हणून मी तुमच्या या प्रयत्नाला माझ्या संपूर्ण शुभेच्छा देतोय. कार्यकर्ते तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात नाला तिथे चांगली माणसं आहेत, तुम्हाला शेतीचा अनुभव आहे, शेती वाढली पाहिजे तुमची भावना आहे. आणि आपण बसून असं कुठेतरी काम, असं कुठेतरी प्रयत्न करा की या प्रयत्नाने या मार्गाने ही गोष्ट उभी करता येईल. मला अशी आशा की आपला प्रयत्न त्या बाबतीमध्ये यशस्वी होईल. जर झाला तर माझ्या मनामध्ये कोणाच्याच मनामध्ये शंका नाही आहे की आमच्या भारताच्या आर्थिक जीवनाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न जर मी अत्यंत खंबीरपणाने करू शकलो नाही तर संरक्षणाचा प्रयत्न उभा करणं हा एक अत्यंत मोठा धोक्याचा प्रश्न करणार आहे. मी आपण सांगू इच्छितो की चीनने हिंदुस्थानवरती आक्रमण केलं का केलं याची हल्ली पुष्कळशी मीमांसा होते. जेव्हा संरक्षणाची तयारी करायची असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार काढला होता की बा संरक्षण करायचं म्हणजे कोणाच्या विरुद्ध करायचं, तर चीनच्या विरुद्धच करायचं. चीनचं आमच्यावरती संकट आहे म्हणजे काय आहे संकट, व्हॉट इज द नेचर ऑफ द थ्रेट, या आहे संकट, संकट म्हणजे त्या संकटाचं स्वरूप काय याचा विचार करावा लागतो. पण हे संकट आणण्यामध्ये त्याचा हेतू काय असल्याचा संभव आहे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. निव्वळ काय कुणी पूर्वीसारखं आपल्या तलवारीला रक्त लागलं पाहिजे या भावनेने कोणी लढाई करत नाही. ते आर्थिक हेतू असतात, राजकीय हेतू असतात, भौगोलिक हेतू असतात, स्वतःच्या देशातल्या जनतेच्या आकांक्षांना काही रूप द्यायचा प्रयत्न करत असतो, असे अनेक प्रश्न असतात. त्यामध्ये या सगळ्या चर्चेमध्ये असा एक विचार येतो की चीनचा असाही एक हेतू असल्याचा संभव आहे की तुम्हाला संरक्षणाच्या प्रयत्नासाठी भरघोस प्रयत्न करायला भाग पाडून तुमच्या जीवनातला जो आर्थिक तोल आहे तो तोल बेताल करायचा प्रयत्न करण्याचा संभव असेल. हा एक हेतू असल्याचा संभव आहे की शेतीचा विकास करावा, औद्योगिक विकास करावा, शैक्षणिक विकास करावा, हे सगळे विकासाचे प्रयत्न सोडून देऊन सैन्य एके सैन्य, शस्त्र एके शस्त्र आणि त्याच्यासाठी सगळी संपत्ती खर्च करा, असा एकदा तुम्हाला त्या मार्गामध्ये लावून दिल्यानंतर लोकशाही मार्गाने देशाची प्रगती करता येते हा जनतेचा मनातला विश्वास ढासळता येतो आणि मग कम्युनिझमचा प्रसार करण्याकरता शस्त्रांची मग गरज लागत नाही. हा एक हेतू असल्याचा संभव आहे. आणि म्हणून हिंदुस्थानला आजची जी संरक्षणाची तयारी करायची ती दुहेरी अर्थाने करायची आहे.
कमी गरीब गरीब आणखीन गरीब आणखीन गरीब आणखीन गरीब होत गेलो. पण त्या नदीचं पाणी खोल नव्हतं आणावं फार मला शोधायची गरज नाही. आम्ही केलं नाही देशाला ती सावी सावी गोष्ट करत काही कितीतरी क्षेत्रामध्ये या देशात आम्हाला कामगिरी करायची आणि असा प्रयत्न आणखी 10-20-25 वर्ष हा या देशामध्ये केला पाहिजे. आणि आज तुम्ही मी त्या कालावधी राहतो याची आग्रहाने हा माझा विचार दृष्ट त्यावरून मानतो आहे की विसाव्या शतकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आहोत आणि विसाव्या शतक असं महत्वाचं शतक आहे. या शतकामध्ये निवारण कोणी गरीब राहता का नाही आजपर्यंत माणसं गरीब राहिली हा हो पण गरीबी घालण्याचं साधन नाही. याचा पूर्वी माणसं गरीबी घालवण्याकरता कुणीतरी चोरा तरी करत असतील कुणाकरी याची टोपी जाळ घालत असतील किंवा कोणी कोणी माणसं श्रम करून कष्ट करून हजार खड्डा झालेलं अति गरीबी घालत असते. परंतु आज अशी परिस्थिती नाही आहे. आज अगदी नवी नवीन साधन निर्माण झालेत. आपण बघितलं रशिया सरकार एक छोटा प्रचंड देश अमेरिका सरकार प्रचंड देश जपान सरकार प्रचंड देश की नवीन नवीन निर्माण झालेल्या साधनाचा वैज्ञानिक शोधांचा राजकीय तंत्रांचा वापर करून त्यांनी सबंध समान ते समाज निर्णय करून टाकले बदलून टाकलेले या विसाव्या शतकामध्ये इतकी साधनं इतकी परिस्थिती इतकी चांगली असताना जर आम्ही हिंदुस्थानामध्ये जर गरीब राहिलो तर आम्ही खरंच गरीब आहोत. दुपारी उपाधीचं सांगताना त्या सगळ्यांच्या डोळ्यातल्या उदाहरणाच्या सगळ्यांचे जे सांगतात पाणी सगळ्यांच्या सुंदर सरोवराच्या कानाला खरे आढळतात. संध्याकाळची वेळ होती आणि फक्त होता मग तसाच्या ध्वनी म्हणून तो चालला होता. तर चालला असताना मला हा ऐकायला लागली की तहान लागली मला तहान लागली. तर सगळ्याच्या अडावाचे अडचण निर्माण झालं की कसे तहान लागेल एवढं सुंदर सरोवर पाण्याने भरलेलं आहे आणि इथं तहान इकडे कोण मनुष्य असणार आहे. मला वाटतं की पाहिलं इकडे तिकडे कोण मनुष्य दिसत नाही. मला वाटतं कदाचित असेल तर कोणी अंधार राहणारा मनुष्य या शतकामध्ये राहून या सबंध समाजाची जर आम्ही गरिबी हटवली नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आम्ही गरिबी हटवली नाही तर आम्ही त्या दुर्दैवी गरजची माता करत आहे. पण ते ती गरिबी हटवण्याकरता त्या भरून येणार आहे का कोणी येणार नाही. तुम्हाला मला या देशातल्या शेतकऱ्यांनी शेतीचा प्रश्न कसा सुटेल नवीन शाळा शिकणाऱ्या मंडळींनी आपल्या बुद्धीचा उपयोग आपल्या देशाचं सामर्थ्य कसं वाढेल. जो जो ज्या ज्या ठिकाणी उभा येताना आपापल्या क्षेत्रातलं आपलं आपलं काम किती चांगल्या तऱ्हेने किती प्रामाणिकपणाने किती उत्तम तऱ्हेने देशाची शक्ती वाढण्याच्या भावनेने किती तरी त्याच्यावरती देशाचं सामर्थ्य आलो. शेतीचं उत्पादन दुपटीनं तिरपीनं वाढवलं पाहिजे. उद्योगधंद्यांची वाढ कितीतरी पटीने केली पाहिजे. नुकसान संख्येनं उत्पादन पण लावणार नाही. आता कित्येक गोष्टी आहे की ज्याची सुरुवात सुद्धा मी आमच्या देशामध्ये उत्पादनाची केलेली नाही. तेव्हा या सगळ्या तऱ्हेचं वातावरण या देशामध्ये निर्माण करून त्या तऱ्हेला कामाला लागणं हा खरा आमच्या देशाचा मुद्दा प्रश्न आहे. आणि आपण जर त्या देशाचं रक्षण व्हावं माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. मला असं सांगितलं की चीन आणि पाकिस्तानच्या आयात खटपटी आपल्या देशाच्याकडे मी आता मनाने भाषस्थाबी होतो तसं नाही आदरात याचा अनुभव जाणार शिकलं पाहिलं आपल्याही मंगटामध्ये काय ताकद यांचा दराचा अनुभव आला आणि आपल्या दिलामध्येचा काय शक्ती आणि काय ताकद असते तिची परीक्षा झाली जाते. शत्रू समोरून जर धावत आला तर तो काय करू शकतो आणि त्या शत्रूलाही आपण हरवू शकतो की निवारत असतो अशी किंमत देशामध्ये निर्माण झाला. आता नया देश मिळाला चीन आणि पाकिस्तान हे आज विश्वकाचे मित्र झाले पण त्यांच्या मैत्रीमध्ये फार तत्काम नाही. काही तत्वाची भूमिका नाही. पण पाकिस्तान म्हणतो की आपण इस्लामी राष्ट्र आहोत. चीन म्हणतो आपण कम्युनिस्ट राष्ट्र आहोत. चीनच्या मनामध्ये कम्युनिस्टाविरुद्ध प्रेम नाही आहे आणि कम्युनिस्टांच्या मनामध्ये एखादी इस्लाम मनामध्ये मग मित्र कसा आहे. मित्र फक्त हिंदुस्थानचा देश आहे. हिंदुस्थानचं बरं वाटत नाही म्हणून चीन आणि पाकिस्तान म्हणतात. दुसऱ्या त्या देशावरती आधार दिली पाहिजे दुनियामध्ये. हिंदुस्तान वक्री सुधारित नियोता प्रदेश के प्रति उसका विचार करता है तब एक शब्द का मैं संगीत बनाया था फिर होते हैं परंतु इसे तो संगीत बनाए गया हिंदुस्तान से चीन से और चीन से पाकिस्तान से हिंदुस्तान में जो एक निजाम है संसाधन संचार का चांगला विचार हम प्रणाम करते हैं और लश्कर तक हम जो समझते हैं कि हिंदुस्तान है सब सुखना रही है सुखना रही है इसकी भाषा धर्म पंथ जाति सब सुखना रहा देश में प्राण के लिए धक्का जा रहा है हम बोर्डर पर अब जरा सार को आते हैं अन्यथा कारण जैसा कारण सारा पुराव है जर तुम्हाला मी म्हणतो असं जर तुम्हाला सत्यता पाहिजे असेल तर तुम्ही 1965 ऑगस्ट महिन्यामध्ये पाकिस्तानने आपल्या देशावरती आक्रमण केलं तर 7 ऑगस्टपूर्वीची वर्तमानपत्र काढा तुम्ही वर्तमानपत्र वाचलं होतं जुलै महिन्याची वर्तमानपत्र तुमची तुम्ही जी जी वर्तमानपत्र वाचलं होती काढा 1965 आणि तुम्ही नुसती हेडिंग मिळाल मी जेव्हा अत्य काळजीनं वाचत होतो 6 रुपया काय होतो माझ्या मनावर काय होतो संत फतेसिंगांचा आमरण उपोष नागाबंडाची पुन्हा तयारी जुजोबंडाची तयारी पुण्यामध्ये जातीय दंगे आता या बातम्या या देशासंबंधीच्या बातम्यानंतर शत्रूला आक्रमणाची बुद्धी होईल का मैत्रीची बुद्धी मला आठवत की ही जेव्हा मी बातम्या वाचत असेल तुमच्या राष्ट्राचा संरक्षण म्हटलं तेव्हा माझ्या मनाला चिंता लागत असते कारण पाकिस्तान काय करण्याची शक्यता आहे चीन काय करण्याची शक्यता आहे याचा अंदाज काही ज्या थोड्या लोकांना होता त्यामध्ये घेऊन मला असं वाटतं की जर कदाचित खरोखर जर या जर या देशामध्ये जेव्हा ते प्रश्न असं आवरण उठतात त्याच वेळी जर या जर पाकिस्तानने जर आक्रमण केलं तर काय होईल होतं आणि दुर्दैवानं घडलं तर इतक्या सणाला पाकिस्तानने आक्रमण केलं दुर्दैवानं पाकिस्तान आक्रमण केलं तर सुदैवानं हिंदुस्तान किती मोठं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा हे बंद आणि ते बंद आणि याची भोक्ता आणि त्याची भोगणा करणारं राष्ट्र सगळ्या बंदचा भोक्ता विसरलं आणि नाग जसा पणा करतो तसं सगळं राष्ट्र पत्रकाराचा व्रत करणारा तो उभा आहे ते हिंदुस्तान पण नाही ते अर्ध चित्र आहे तेव्हा मला खरं ठीक आहे हिंदुस्तानमध्ये शक्य आहे पण पुन्हा हा फक्त संपला पाकिस्तानच्या आक्रमणाचा ताश्कंद कराराची हवा निर्माण झाली रे झाली की पुन्हा बंदच्या घोषणा पुन्हा मोर्चे पुन्हा उपास परत म्हणजे शत्रू दाराशी आला म्हणजे आम्ही शहाणे शत्रू दारातला मारा गेला वाटलं की पुन्हा आमचं पहिलं भाऊबंदीचं वेळ पुन्हा आमच्या वर्षामध्ये असा हिशोब या देशाचा चालणार असेल देशाचं रक्षण कोणी करू शकत नाही परमेश्वर सोबत या गोष्टीची चिंता केली पाहिजे आम्हाला एक राष्ट्र बनण्याचं एक समाज बनण्याचं एक निश्चित समाज बनण्याचं काम आम्हाला या देशामध्ये पुरं केलं पाहिजे ना आमच्या देशाचा आर्थिक पंचायतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या शक्तीनं आम्हाला सोडवून 10, 20, 25, 30 वर्षांचे लागतील त्या फराकावून दाखवणारा हत्ताने बसलं पाहिजे की माझ्या शेतीत उत्पादन कमी आहे नाही राहिलेला ज्या ज्या ईर्षेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उभे राहिले आणि प्रसंत ही ईर्षा आहे कुणी मुख्यमंत्री झाला तर आमचा झाला काय काम आहे जेव्हा मान नाही तो हराकडे गेला आम्ही म्हणतो तर त्याला आपलं काम आहे की तो जो मंत्री झाला तर त्याने ते आमचं काम केलं पाहिजे काय आम्ही आमच्याबरोबर खाणं लावून घेतली आहे मंत्री चाळीस करोड लोकांचा आपला तुम्ही मला पाठवलं तुम्ही एक रक्षणाची जिम्मेदारी घेतली आहे त्या रक्षणाच्या जिम्मेदारी म्हणजे जर मी चुकलो तुम्हाला हिंदुस्थान काही सरळ होणार नाही आता रस्त्यावरती साठी दिली आणि दिलं पाहिजे तुकडा काम असतो तुम्हाला दिवशी उभे राहतात मुख्यमंत्री नाही माझ्या महाराष्ट्र पुन्हा पुढे दिसता नाना करता अन्नाची जाणार नाही 2 वर्षाच्या मुदतीमध्ये माझ्या देशा माझ्या राज्याचा मला भागीदार बनणं माझ्या राज्याचा हेतू झाला पाहिजे आता काय एकटे मुख्यमंत्री जाऊन करणार आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे गाळा गाळावर कोणी शेतकरी असा त्याला विचार केला पाहिजे ते आपल्या राज्याबद्दल बोलतात म्हणजे तुम्हाला आपल्या आपल्या गाळाबद्दल हा विचार केला पाहिजे निर्णय केला पाहिजे त्याची आपण बघा त्याची उदाहरणं असतात तीच गोष्ट कोणाला मला सगळ्या क्षेत्रामध्ये केली पाहिजे की कोणती गोष्ट या देशाला कमी आहे ती गोष्ट दूर करण्याकरता माझं जर कोणता होणं माझी शक्ती कोणती आहे या कामाला लागली पाहिजे असा निर्धारानं जर 45 करोड माणसं जर लागली किंवा 45 करोड अंतर्संधाचं निर्माण होणारी शक्ती ही सगळ्यात करू शकतो हिंदुस्थानचं रक्षण करणार आणि ती शक्ती कशी वाढवायची हा प्रयत्न तुम्हाला मला केला पाहिजे. मित्र तारीख बदलू की साडेबारा वाजता आपला जास्त वेळ घेत नाही, पण मला माझ्या मनात मध्ये होतं ते दोन तीन महत्वाचे प्रश्न होते. तुम्ही आपला प्रश्न आपण त्याचा विचार केला की राजप्रमाण जगण्याकरता आत्ताचे जे प्रश्न आहेत अत्यंत गंभीर. हिंदुस्थानचे 80-10-20 वर्ष अत्यंत कठीण वर्ष आहे. सुखाला मोठेपणा मिळणारे दिवस संपले आहेत. पहिले दिवस होते ते स्वराज्य मिळालेला आनंद आम्ही होतो, पण हे मिळालेलं स्वराज्य टिकवण्याकरता आणि या स्वराज्यातून सुराज्य निर्माण करून देशातली गरिबी हटवण्याच्या काळामध्ये पुष्कळशा प्रमाणात देश करून त्याचबरोबर या देशाच्या विरुद्ध राहणारे जे शत्रू आहेत त्या शत्रूशी पसंत पडल्याचा सामना करून मरण पत्रू करतो हटताना या भावनेनं देशाचं रक्षण करण्याची तयारी करण्याची वृत्ती बनवणं हे काम करणं ही अत्यंत कठीण कामगिरी एका 10-20 वर्ष या देशाच्या पुढे असते. याचं उत्तर जो कोणी देणार असेल त्याला या राष्ट्राची जबाबदारी, या राष्ट्राचं नेतृत्व, या राष्ट्राचा काम मिळेल इतरांना नाही. याचा काही हिशेब असेल माझ्या मतानं ज्यांचा जर हिशेब असेल तो राज्यकर्ता कसे होते तर निव्वळच निशाण, निव्वळच घोषणा, परत त्रास विचारेल कधीतरी खातील घोषणा खर्च कुठली एक आवाज किती दिवस काम करणार कोणी नाही साधणार काम. आणि म्हणून मी निवड त्यांची टीका करण्याचा कोणी बोलतोही प्रामाणिक माणसं त्यांच्या मतातनं दुसरंच माणसं मला त्यांच्या दुसरं फक्त म्हणून सांगतात. परंतु या कसंतरी हे जमणार नाही. हिंदुस्थानचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग काही विचारायचा आहे, योजनेचा आहे, बौद्धिक चर्चेचा आहे, त्यातून काही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रश्न किंवा ओरडण्याचा आणि घोषणा करण्याचा प्रश्न नाही. हा एक अत्यंत कठीण आणि म्हणून या कठीण काळातलं जेव्हा देश चाललं तेव्हा तुम्हाला मला या सगळ्या प्रश्नांची माहिती म्हणावी लागली पाहिजे. मी आशा करतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आपल्या मनात विचार करा. खरं म्हणतात राष्ट्र म्हणतात तुमच्या मनामध्ये राष्ट्राची भक्ती आहे म्हणून तुम्ही थांबत किंवा मी कुठेतरी आलो आहे आणि मला पाहिलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे या थांबत नाही. त्या मनुष्य राष्ट्रासाठी दुसऱ्या मनाला काय सांगतो राष्ट्रा संबंधानं समजून घेऊया या भावनेत आपण थांबला. आमच्या मनात ही राष्ट्रभक्ती आहे. हिंदुस्थानच्या घराघरावर जाऊन पोहोचतो असं मला जाणलं. पण ती राष्ट्रभक्ती ते राष्ट्रप्रेम अधिक शहाणं केलं पाहिजे, अधिक विचारवंत केलं पाहिजे, अधिक क्रियाशील केलं पाहिजे, अधिक गतिमान केलं पाहिजे अशी अशी आपण ती करावं. 4-4.5 वर्षापूर्वी आपल्या आलो. त्यानंतर आज परत आल्यानंतर त्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावागावातल्या मुलांनी स्त्रियांनी शेतकऱ्यांनी ज्या जीवनाने माझं सामान स्वागत केलं त्या प्रेमाच्या दृष्टीनं बोललं की आमची शक्ती आहे त्याच्या उद्या मी जाईन तेव्हा मला त्या इथून प्रवास करून जायचं असेल. त्यांना सकाळी उठून दिल्लीला पोहोचलं पाहिजे 11 वाजेपर्यंत झोप नाही मिळणार तरी जाऊन तपून जाईल. तुम्ही सांगतो मला मनामध्ये खूप तापेल तुमचा मला की तुम्ही जे प्रेम दाखवलं जो विश्वास दाखवला त्याच्या आमची कोणती शक्ती पाहिजे. चांगलं घोडं कोणतं की राष्ट्रभर दौड करावी लागतं चालेल फक्त माणसाला पाठी होती ताबा खास टाकली म्हणजे खूप आहे. आम्ही दौड करणार माणसं आम्हाला दौडीत आनंद आहे असा एवढीच आहे की मालकानं ही प्रेमाची नजर आणि ताबाची पाठी होती खास